आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा. सार्वजनिक तक्रारींचं तत्परतेनं आणि सुलभपणे निवारण व्हावं यासाठी केंद्राकडून सर्वंकष मार्गदर्शक सूचना जारी. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या विशेष कृती दलाची आज पहिली बैठक. आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दूरध्वनीवरून चर्चा केली. जो बायडन यांनी भारत अमेरिका सर्वंकष जागतिक भागीदारीसाठी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल पंतप्रधान मोदींनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. उभय देशांमधली ही भागीदारी लोकशाही कायद्याचं राज्य या समान मूल्यांवर आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेल्या परस्पर दृढ संबंधांवर आधारित आहे. या चर्चेवेळी मोदी आणि बायडन यांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांच्या नागरिकांना तसंच समस्त मानवजातीला त्याचा फायदा व्हावा हा या वाढत्या संबंधांचा मुख्य उद्देश आहे. युक्रेनमधील स्थितीबाबत चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी बायडन यांना त्यांनी अलीकडेच केलेल्या युक्रेन दौऱ्याची माहिती दिली. तिथं लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावं याकरता भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचा आणि कोणत्याही समस्येवर संवाद आणि मुत्सद्देगिरीतून तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्ववत व्हावी आणि तिथल्या अल्पसंख्याकांची विशेषतः हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्येरा यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत ब्राझील संयुक्त आयोगाची नववी बैठक होत आहे. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री चार दिवसांच्या भारत भेटीसाठी शनिवारीच नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. दोन्ही देश गेल्या वर्षीच्या भारताच्या G20 अध्यक्षपदाचं फलित कशा पद्धतीनं पुढे नेता येऊ शकेल यावरही चर्चा करतील. यावर्षीचं G20 अध्यक्षपद ब्राझीलकडे असून त्यांचा हा कार्यकाळ नोव्हेंबरपर्यंत आहे. नागरिकांच्या तक्रारींचं ठराविक कालमर्यादेत सुलभपणे आणि योग्यरित्या निवारण व्हावं या उद्देशानं केंद्रानं सार्वजनिक तक्रारींच्या हाताळणीबाबत सर्वंकष मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या अंतर्गत नागरिकांना आपल्या तक्रारी www.pgportal.gov वर नोंदवता येणार असून त्यांच्या तक्रारींचं त्यावरच एक खिडकी स्वरूपात निवारण केलं जाणार आहे. सार्वजनिक तक्रारींचं तातडीनं आणि योग्य पद्धतीनं आणि कार्यक्षमपणे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभागांना नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणं बंधनकारक असणार आहे. पुरेशा संसाधनांसह सर्व योजना आणि त्यासंबंधित घडामोडींची माहिती असलेल्या यंत्रणेसह केवळ तक्रार निवारणासाठी समर्पित विभाग सुरू करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक नियमावलीनुसार तक्रारी मार्गी लावल्यानंतर त्याची नागरिकांना SMS किंवा ईमेलद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. A1 आणि A2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनांच्या पाकिटांवरील सर्व दावे तत्काळ काढून टाकण्यासंबंधी नुकताच दिलेला आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं मागे घेतला आहे. याबाबत संबंधितांशी आणखी विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी हा आदेश मागे घेण्यात आला असल्याचं FSSAI म्हटलं आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल 25 माओवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांनी शरणागती स्वीकारली. या सर्व माओवाद्यांना पकडून देण्यासाठी एकंदर 29 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्यापैकी 3 जणांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं इनाम होतं. छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार शरण आलेल्या प्रत्येक माओवाद्याला 25,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन व्हाईस अॅडमिरल आर सरीन, एम्सचे संचालक डॉ एम श्रीनिवास आणि एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ पद्मा श्रीवास्तव यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कोलकाता इथं एका डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती. सर्वोच्च न्यायालयानं या कृती दलाला 3 आठवड्यात अंतरिम अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीकृष्ण जयंती अर्थात जन्माष्टमी सोहळा काल संपूर्ण देशात पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काल रात्री मथुरेसह विविध कृष्ण मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कृष्ण जन्मोत्सवानंतर आज महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. गोविंदा पथकं आज सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडतील. आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं आपले नेते गुलाम मोहम्मद मीर यांना डोरू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर शेख रियाज दोडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दोडा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रतीपकुमार भगत हे काँग्रेसचे उमेदवार असतील. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन या महिन्याच्या 30 तारखेला रांची इथं भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर एका संदेशातून केली आहे. ते भाजपाचे झारखंड निवडणूक सहप्रभारी देखील आहेत. सर्मा यांच्यासह सोरेन यांनी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अलीकडेच चंपाई सोरेन यांनी जेएमएम नेतृत्वावर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. फरक्का बंधाऱ्याचे दरवाजे उघडणं म्हणजे गंगा आणि पद्मा नदीच्या नैसर्गिक प्रवाहात जलप्रवाह सोडणं ही सामान्य प्रक्रिया आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, गंगा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढत असून त्यामुळे अशी परिस्थिती उत्पन्न होते. याबाबतची माहिती बांगलादेशातील संबंधित अधिकाऱ्यांना नियमितपणे आणि वेळेवर सांगितली जाते. याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा रोखायला हव्यात असंही त्यांनी सांगितलं. भारतीय हवामान विभागानं गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद बडोदा आणि नवसारीला पाणी साचण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा. सार्वजनिक तक्रारींचं तत्परतेनं आणि सुलभपणे निवारण व्हावं यासाठी केंद्राकडून सर्वंकष मार्गदर्शक सूचना जारी. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या विशेष कृती दलाची आज पहिली बैठक. आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.